chinimandi.com पॉडकास्ट।
ऊस शेतकरी थकबाकीपासून वंचित। पश्चिम नवलपरासीतील सुनवालच्या लुंबिनी साखर कारखान्यानं त्यांनी ठरवलेल्या किमतीपेक्षा कमी पैसे दिल्यानं येथील ऊस उत्पादक संतप्त झाले आहेत। ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर कारखानदारी तातडीनं सुरू करावी आणि शासनानं 2018-19 या आर्थिक वर्षासाठी निश्चित केलेल्या किमतीनुसार 536.56 रुपये प्रति क्विंटल दरानं पैसे देण्याची मागणी केली आहे। साखर कारखाना प्रति क्विंटल 471.28 रुपये तर सरकार अनुदान म्हणून 65.28 रुपये प्रति क्विंटल देते। ज्ञानचंद्र यादव यांनी तक्रार केली की लुंबिनी साखर कारखान्यानं प्रति क्विंटल केवळ 385 रुपयेच दिले। ज्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही त्यांना थकबाकी मिळणार नाही असं कारखान्यानं सांगितलं। रामग्राम एक फॉर्म मधील शेतकरी अर्जुन चौधरी म्हणाले, मला मागील वर्षाचा 2200 क्विंटल मोबदला मिळाला आहे पण हे यावर्षी चालणार नाही असं कारखान्यानं सांगितल्यानंतर आम्ही ऊस शेती कशी करणार। पश्चिम नवलपरासीचे मुख्य जिल्हा अधिकारी शंभू प्रसाद मरासिनी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली। आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहोत, सरकारकडूनही पुढाकार घेण्याची गरज आहे।